विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. ख्रिसमस निमित्त पुणे शहरातील विविध चर्चमध्ये काल रात्री प्रार्थनेनंतर रात्री 12 वाजल्यापासून प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येणाऱ्या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आज सकाळी देखील चर्चमध्ये प्रभू येशूच्या स्तुतीपर गीतांचं गायन आणि संदेशाचं वाचन करण्यात आलं. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला, तसंच मंडई मेट्रो स्थानकाच्या कामाची पाहणी केली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी पुणे मेट्रोच्या 33 किलोमीटर मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उर्वरित कामासंबंधी माहिती दिली, तसंच सध्याची मेट्रो प्रवासी संख्या आणि ती वाढवण्यासाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोतून प्रवास केला. मंडई स्थानकात आमदार हेमंत रासने यांनी त्यांचं स्वागत केलं. चंद्रकांत पाटील यांनी मेट्रोच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमधील बाह्य रुग्ण विभागांमध्ये रुग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. जानेवारी महिन्यापासून येरवडा इथलं राजीव गांधी रुग्णालय आणि बोपोडी इथल्या खेडेकर दवाखान्यामध्ये दर सोमवारी विशेषोपचार सुविधा सुरू केल्या जाणार आहेत. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ हनुमंत चव्हाण आणि महापालिका आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांच्यामध्ये आज बैठक पार पडली. सातवा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 ते 29 डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार असल्याची माहिती आयोजक संदीप ससाणे आणि अबोली सुपेकर यांनी दिली आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये 3 दिवसांमध्ये 79 चित्रपटांचं प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ काक, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, सुनील सुक्तनकर आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले उपस्थित राहणार आहेत. साधू वासवानी उड्डाण पुलाचा उर्वरित भाग पाडण्याचं काम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वेनं ब्लॉक देण्यास तत्वतः मान्यता दिली आहे. त्याबाबतचं पत्र पुणे महापालिकेला पाठवण्यात आलं आहे. त्यापूर्वी पुलाखाली असलेल्या झोपडपट्टीधारकांचं महापालिका प्रशासनाकडून स्थलांतर केलं जाणार आहे. हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्यामुळे नवीन रेल्वे उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लहुजी समता परिषद आणि गुलमोहर वर्ल्ड फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे युवा प्रेरणा पुरस्कार यंदा रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष असून उद्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण होणार आहे. या सोहळ्याला आमदार अमित गोरखे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची उपस्थिती राहणार आहे. शिक्षकांनी आम्हाला घडवलं, प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा जीवन जगताना उपयोग होतो असं मत पुण्यातील नवीन मराठी शाळेचे दुबई इथं स्थित असलेले माजी विद्यार्थी आणि बांधकाम व्यावसायिक मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केलं. देशमुख यांचे वडील दिवंगत माधवराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शाळेत उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. दरमहा 16 किलोवॅट वीज निर्मिती या प्रकल्पातून होणार असल्याची माहिती मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी दिली आहे. पुणे विभागीय शालेय रिंग टेनिस स्पर्धा बारामती इथं पूर्ण झाली. स्पर्धेमध्ये सोलापूर आणि ग्रामीण, पुणे शहर आणि ग्रामीण, पिंपरी चिंचवड, अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण या संघांनी सहभाग घेतला. 14, 17 आणि 19 वर्षाखालील गटात या स्पर्धा झाल्या. 14 वर्षाखालील गटात भारती विद्यापीठ इंग्रजी माध्यम तर मुलांमध्ये पुणे ग्रामीणच्या उरुळी कांचन इथल्या महात्मा गांधी विद्यालयानं प्रथम क्रमांक पटकावला. 19 वर्षाखालील गटात मॉडर्न कॉलेजनं प्रथम क्रमांक तर मुलांमध्ये श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संघ अव्वल आला. 17 वर्षाखालील गटात मुली आणि मुले अशा दोन्ही गटात अहिल्यानगर ग्रामीण संघानं प्रथम क्रमांक पटकावला. हे तीनही संघ गडचिरोली इथं होणाऱ्या शालेय राज्य स्पर्धेत पुणे विभागातून सहभागी होतील. हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीनं HTBA करंडक जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. 8 ते 16 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धा मुले मुलींच्या तसंच पुरुष आणि महिलांच्या एकेरी आणि दुहेरी गटात होणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला 50,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. आध्यात्मिक आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी यांना काल पुण्यात सूर्यदत्त संस्था समूहाच्या वतीनं राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यात्म आणि प्रेरणादायी वक्तृत्व क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी त्यांना गौरवण्यात आलं. हवामान. पुणे आणि परिसरात थंडी तूर्तास जाणवत नाही. किमान तापमानात वाढ होऊन उद्या ते 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.